एक दिन रेस्तरा में
Ein Tag im Restaurant.
एक परिवार रेस्तरा में जाता है खाना खाने के लिए.
Eine Familie geht in ein Restaurant, um zu essen.
वे विभिन्न व्यंजन और पेय ऑर्डर करते हैं.
Sie bestellen verschiedene Gerichte und Getränke.
वेटर मेन्यू लाता है.
Der Kellner bringt die Speisekarte.
परिवार मेन्यू में व्यंजन देखता है.
Die Familie sieht die Gerichte auf der Karte.
वे पिज्जा और पास्ता के लिए चुनते हैं.
Sie entscheiden sich für Pizza und Pasta.
वेटर पेय लाते हैं.
Der Kellner bringt die Getränke.
खाना अच्छा लगता है.
Das Essen schmeckt gut.
परिवार खुश है.
Die Familie ist glücklich.
वे बिल का भुगतान करते हैं.
Sie bezahlen die Rechnung.
वे रेस्तरां छोड़ते हैं संतुष्ट.
Sie verlassen das Restaurant zufrieden.
मेरा सपना जी ये.
Mein Traumberuf.
एक लड़का फायरमैन बनने का सपना देखता है.
Ein Junge träumt davon, Feuerwehrmann zu werden.
वो विभिन्न पेशों के बारे में बात करता है.
Er spricht mit verschiedenen Berufen.
वो सरल प्रश्न पूछता है.
Er stellt einfache Fragen.
वो शिक्षक से पूछता है.
Er fragt den Lehrer.
शिक्षक उसे काम बताता है.
Der Lehrer erklärt ihm die Aufgaben.
वो पेशे के बारे में बहुत कुछ सीखता है.
Er lernt viel über den Beruf.
नमस्ते और अलविदा.
Hallo und auf Wiedersehen.
एक छोटे से शहर में निवासी मिलते और अलविदा करने के लिए बस अभिवादन करना सीखते हैं और दयालुता के महत्व को खोजते हैं.
In einer kleinen Stadt lernen die Bewohner, sich beim Treffen und Verabschieden einfach zu begrüßen und zu verabschieden und entdecken die Bedeutung von Freundlichkeit.
लोग हर अभिवादन पर मुस्कुराते हैं.
Die Menschen lächeln bei jeder Begrüßung.
लोग हमेशा नमस्कार या शुभ संध्या कहते हैं.
Die Leute sagen immer guten Tag oder guten Abend.
पड़ोसी एक दूसरे की मदद करते हैं ताकि वे एक दूसरे का स्वागत कर सके.
Die Nachbarn helfen sich gegenseitig, um sich zu begrüßen.
मित्र एक दूसरे को गले लगाते हैं.
Freunde umarmen sich zur Begrüßung.
हर कोई अच्छे माहौल से अच्छा महसूस करता है.
Jeder fühlt sich wohl durch die nette Atmosphäre.
इस शहर में सामुदायिक भावना बहुत महत्वपूर्ण है.
Gemeinschaft ist sehr wichtig in dieser Stadt.
दयालुता दिल से आती है और लोगों को जोड़ती है.
Freundlichkeit kommt von Herzen und verbindet die Menschen.
मौसम में बदलाव.
Das Wetter im Wechsel.
दोस्तों का एक समूह पिकनिक की योजना बना रहा है लेकिन मौसम लगातार बदल रहा है.
Eine Gruppe von Freunden plant ein Picknick, aber das Wetter ändert sich ständig.
दोस्तों में से एक कहता है चलो हम कल सुबह चलते हैं.
Einer der Freunde sagt, lasst uns morgen früh gehen.
एक और दोस्त जवाब देता है यह एक शानदार विचार की तरह लगता है.
Ein anderer Freund antwortet, das klingt nach einer großartigen Idee.
दोस्त उत्साहित महसूस करते हैं और अपनी योजना को व्यवस्थित करना शुरू करते हैं.
Die Freunde fühlen sich aufgeregt und beginnen, ihren Plan zu organisieren.
वे स्नैक्स और पेय की एक सूची बना रहे हैं जिसे वे लाना चाहते हैं.
Sie machen eine Liste von Snacks und Getränken, die sie mitbringen möchten.
जैसे ही वे योजना बना रहे होते हैं बारिश शुरू हो जाती है.
Während sie planen, beginnt es zu regnen.
दोस्त चिंतित होकर खिड़की से देख रहे हैं.
Die Freunde schauen besorgt aus dem Fenster.
दोस्तों में से एक सुझाव देता है कि पिकनिक को पार्क में स्थानांतरित किया जाए.
Einer der Freunde schlägt vor, das Picknick in den Park zu verschieben.
समूह इस सुझाव पर सहमत हो जाता है.
Die Gruppe stimmt dem Vorschlag zu.
अगली सुबह वे मौसम की भविष्यवाणी की जांच करते हैं.
Am nächsten Morgen prüfen sie die Wettervorhersage.
स्वास्थ्य की ओर का रास्ता.
Der Weg zur Gesundheit.
एक महिला डॉक्टर के पास जाती है और अपनी स्वास्थ्य के बारे में बात करती है.
Eine Frau geht zum Arzt und spricht über ihre Gesundheit.
बातचीत के दौरान महिला महत्वपूर्ण शरीर के अंगों के बारे में पूछती है.
Während des Gesprächs fragt die Frau nach den wichtigsten Körperteilen.
डॉक्टर उसे दिल फेफड़े और पेट का महत्व बताता है.
Der Arzt erklärt ihr die Bedeutung von Herzen, Lungen und Magen.
वो समझती है कि अपनी स्वास्थ्य का ध्यान रखना महत्वपूर्ण है.
Sie merkt, dass es wichtig ist, auf die eigene Gesundheit zu achten.
डॉक्टर उसे अपने आहार को सुधारने के लिए सुझाव देता है.
Der Arzt gibt ihr Tipps zur Verbesserung ihrer Ernährung.
इसके अलावा वो नियमित व्यायाम और विश्राम तकनीकों की सिफारिश करता है.
Zusätzlich empfiehlt er regelmäßige Bewegung und Entspannungstechniken.
महिला प्रैक्टिस छोड़ देती है और अपने शरीर के लिए एक समझ के साथ.
Die Frau verlässt die Praxis mit einem Verständnis für ihren Körper.
वो अपने जीवन में स्वस्थ आदतें शामिल करने का संकल्प करती है.
Sie ist entschlossen, gesunde Gewohnheiten in ihr Leben zu integrieren.
Shirshak, fit or sakriya.
Titel, fit und aktiv.
Vivaran, ek khiladi vibhin khelon aur fitness gativithiyon ke saath apne anubhavon ke bare mein batata hai.
Beschreibung: Ein Sportler erzählt von seinen Erfahrungen mit verschiedenen Sportarten und Fitnessaktivitäten.
Wo prashikshan aur pratiyogita ki chunautiyon aur khushiyon par charcha karta hai.
Er diskutiert die Herausforderungen und Freuden des Trainings und des Wettbewerbs.
Uske liye fitness kewal ek sharirik avashyakta nahi hai, balki yeh ek mansik chunauti bhi hai.
Für ihn ist Fitness nicht nur eine körperliche Notwendigkeit, sondern auch eine geistige Herausforderung.
Uska din ek gehan prashikshan ke saath jaldi shuru hota hai.
Sein Tag beginnt früh mit einem intensiven Training.
Uska coach use lagatar prerit karta hai aur use apne lakshyon ko prapt karne mein madad karta hai.
Sein Coach motiviert ihn konstant und hilft ihm, seine Ziele zu erreichen.
Wo anya athleton ke saath pratispardha karne ke liye sthaniya pratiyogitaon mein bhag leta hai.
Er nimmt an lokalen Wettkämpfen teil, um sich mit anderen Athleten zu messen.
Wo apni taknik par dhyan kendrit karta hai, taki wo apni pradarshan ko behtar bana sake.
Er fokussiert sich auf seine Technik, um seine Leistung zu verbessern.
Swasth aahar prashikshan ke roop mein utni hi mahatvapurn bhumika nibhata hai.
Gesunde Ernährung spielt eine ebenso wichtige Rolle wie das Training.
Uski pradarshan se santosh use atirikt prerana deta hai.
Die Zufriedenheit mit seiner Leistung gibt ihm zusätzlichen Antrieb.
Jo anubhav usne ikattha kiye hain, ve uski bhavishyavani ko aakar dete hain.
Die Erfahrungen, die er gesammelt hat, formen seine Zukunft.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.